सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे घरापासून दूर असल्यामुळे ना सध्या चटपटीत आणि झणझणीत खाणं जे ना ते मी खूप मिस करतोय। आणि त्यात इंटरनेटवर काल मी अशी एक बातमी वाचली जी वाचल्यावर मला राहून राहून असं वाटतंय की यार काश मैंने पहले ही शादी कर ली होती। झालं असं की आंध्र प्रदेशमधला एक व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे, ज्या व्हिडिओमध्ये जावयाचा पाहुणचार करण्यासाठी सासूबाईने डायनिंग टेबल भरून वेगवेगळे पदार्थ बनवले होते। तो डायनिंग टेबल बघूनच पोट भरून जाईलो, म्हणजे ते एवढं सगळं खाणार कसं माणूस नाही का। इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्या सासूबाईंनी आपल्या जावयासाठी केले होते। हा व्हिडिओ लोकांना एवढा आवडला की त्यावर काहींनी कमेंट पण केली की तुमच्याकडे लग्नासाठी अजून एखादी मुलगी आहे का। इसलिए व्हिडिओ देखकर मुझे लगा की काश मैंने भी पहली शादी कर ली होती। बट एनिवेज, सासूरवाडी जावयाचा यु नो काय थाट असतो ना आपल्याला माहितीच नाही का। म्हणजे सासूरवाडीमध्ये जावई म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नसतो। आज तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्हाला जर का कुणाचं असं सेलिब्रिटीसारखं पाहुणचार करायचं असेल, तुम्हाला असं कुणाचा सेलिब्रिटीसारखं पाहुणचार करायचं असेल, मग तुमचं जावई असेल किंवा तुमची लेक असेल, तुमचे कोणीही असेल ते नातेवाईक, त्यांचा सेलिब्रिटीसारखं तुम्हाला पाहुणचार करायचं असेल तर तुम्ही कसं पाहुणचार कराल, काय काय कराल तुम्ही सांगा मला। कॉल करायचा नंबर आहे माझा 6695935 6595935 या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। तोपर्यंत पुढचं गाणं तुमच्याकडे अर्जुन कलंगो की आवाज में गाना आपकी और बस कुछ देर में ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्यासोबत बजाते रहो।